माझ्या काकांच्या गाण्याची फरमाईश आहे, ते गाणं मी नाही गाणार आहे, मी दुसरं गाणं घेईन. मला खूप कमी अशी तुमच्यासारखी सुंदर आणि ऐकणारी ऑडियन्स मिळते, त्यावेळेला मी अशी गाणी आपल्यासमोर नक्कीच सादर करण्याचा आणि छान गाण्याचा प्रयत्न करतो. तर तुमचे खूप खूप आभार की तुम्ही खूप सुंदर रसिक आहात, तुम्ही खूप चांगलं ऐकता, त्यामुळे अशी काही गाणी जुनी गाणी आहे गाण्याला गायला आणि मलाही खूपच मजा येते. तर अजून एक गाणं माझ्या काकांचं, माझं खूप जवळ असलेलं गाणं आपल्यासमोर मी सांगतो, आणि त्यानंतर माझी गाणी आहेतच फरमाईशी. मला कळवा जितका वेळ मिळेल तितकं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.